ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णु शजोष सेमा वरधन्तु वां गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तम् च आदितम् च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रम् च मे दक्षश्च मे बलम् च ओजश्च मे सहश्च आयुश्च मे जरा च आत्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुवंशि च मे शरीराणि च मे ज्येष्ठम् च आधिपत्यम् च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मे भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धम् च मे वृद्धिश्च मे सत्यम् च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनम् च मे वशश्च मे द्विषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातम् च मे जनिष्यमाणम् च मे सूक्तम् च मे सुकृतम् च मे वित्तम् च मे वेद्यम् च मे भूतम् च मे भविष्यच्च मे सुगम् च मे सुपथम् च मरुद्धम् च मरुद्धिश्च मे क्लुप्तम् च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं, आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोड वरती ठेवावे। सद्भक्त मिलिंदाबाने लिहिलेल्या परमपूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त रेवतीताई आपल्याला वाचून दाखवणार आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। अध्यात्म मंगलधाम या वास्तूच्या बांधकामाला सुरुवातीला त्याच्या आधीचा प्रसंग, सर्व कायदेशीर बाबींची तरतूद झाली, बांधकामाचा नकाशा महानगरपालिकेत मंजूर झाला आणि पैशाचीही तयारी झाली, कामाला सुरुवात होणार अशा वेळेसच एक भावनिक अडचण उद्भवली। मोडक काका काकी दोघेही जण कोकणातले, वृक्ष वेली फुलं फळं माती पाणी या सर्वांवर मनापासून प्रेम करणारे, आपल्या टोंगार बंगल्याच्या भोवती त्यांनी सुंदर बाग तयार केली होती। छोटी छोटी फुलझाडं वेली आणि त्याचबरोबर नारळ आंबा चाफा असेही वृक्ष त्यांनी हसणी लावले होते। स्वामीजींना वेळेसाठी मोडक काकी अनेक वेळा घरची चाफ्याची फुलं घेऊन येत। अजून वैशिष्ट्य म्हणजे त्याही वयात ते दोघं चक्क झाडावर चढून फुलं काढत असत। माझ्यासारख्या शहरी मुलांना ते म्हणजे एक आश्चर्यच होत। सध्या अध्यात्म मंगलधाम या भोवताली फरसबंद जमीन आहे, पण त्या काळात म्हणजे 1987-88 सुमारास बंगला सोडता जवळपास सर्व जागा बगीच्यासाठी वापरली होती। आपला सध्याचा जिना आणि त्याखालचे टॉयलेट ब्लॉक्स वगैरे काहीच बांधकाम नव्हते। वर गच्चीत जाण्यासाठी सुद्धा घराच्या आतूनच जिना होता। बांधकामाच्या आराखड्यानुसार घराच्या अगदी लागून असलेले नारळाचे एक झाड अडचणीचं ठरणार होत। त्या झाडाला टाकून बांधकाम करणं तसं अशक्य झालं। पर्याय एकच होता आणि तो म्हणजे ते झाड कापणं। त्याला स्थलांतरित करून पुनर्रोपण करणं हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हतं, असा तज्ञांनी सल्ला दिला. मोडक काका काकींना याचं फार वाईट वाटलं. त्यांनी स्वामीजींना ही समस्या कथा घेतली. स्वामीजींनी सर्वत्र त्या झाडाला कसं वाचवता येईल याची चौकशी केली. स्वामीजींना तो वृक्ष कापावा लागणार याबद्दल अत्यंत व्यथा निर्माण झाली. एका बाजूने ध्यान मंदिराचं बांधकाम सुरू करण्याची घाई, तर दुसऱ्या बाजूने त्या झाडाची समस्या कात्रीत सापडल्यासारखी स्थिती झाली. अखेरीस स्वामीजींनी मोडक काका काकींना मायामधील निवासस्थानी बोलावून घेतले आणि त्यांची समजूत घातली. स्वामीजींनी त्या झाडाविषयी अपार माया वाटत होती. सर्व विश्वावर प्रेमाचा वर्षाव करणारा महात्मा त्या वृक्षासाठी तळमळला नसता तरच नवल. आपल्या दुःखाशी स्वामीजी समोरच झाले आहेत याचंही एक आंतरिक समाधान त्या उभयतांना वाटलं. मोडक काकींना स्वामीजी म्हणाले, आपल्याकडे दुसरा पर्याय दिसत नाही. त्या वृक्षाचा आणि आपला ऋणानुबंध इतकाच होता असं म्हणायचं. आपण एक गोष्ट मात्र निश्चित करूया, मी तुमच्या घरी येतो, आपण त्या झाडाची पूजा करून त्याला प्रेमाने निरोप देऊयात. दोघा पती पत्नींना स्वामीजींनी सुचवलेला मार्ग मान्य झाला. त्यानंतर लगेचच स्वामीजी आणि सरलाताई मोडक काका काकींच्या घरी गेले. बरोबर अगदी मोजके साधक होते. प्रथम मोडक काका काकूने स्वामी आणि सरला यांची पाद्यपूजा केली. स्वामीजी अत्यंत गंभीर झाले होते. वर गच्चीत जाऊन स्वामींनी डोळे भरून त्या वृक्षाकडे बघितलं. त्यांच्या अंतःकरणाला किती यातना होत असतील याची कल्पना करणे कठीण होतं. मोडक काकींनी तर ते सारे वृक्ष पुत्रवत मानले होते. खाली बागेत उतरून त्या झाडाच्या खोडापाशी उभं राहून त्याची रितसर पूजा करण्यात आली. स्वामीजी, सरलाताई आणि मोडक काका काकी या सर्वांनी अत्यंत भावपूर्ण पद्धतीने पूजा करून त्या वृक्षाला निरोप दिला. स्वामीजींनी अतीव करुणेने त्या वृक्षाला कुरवाळलं, थोपटलं आणि अखेरीस पुन्हा काका काकूंची वात्सल्याने संसूत घालून तेथून ते परत आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या परवानगीनुसार तो वृक्ष त्यांच्या अंगणातून काढण्यात आला. ज्ञान मंदिरासारख्या पवित्र वास्तू कार्यासाठी त्या वृक्षाला जावं लागलं. स्वामीजींसारख्या सत्पुरुषांनी त्या वृक्षाला श्रास्रू नयनाने निरोप दिला. तो वृक्ष खरा भाग्यवान असं मी समजतो. स्वामीजी या प्रसंगाने खूप कष्टी झाले. मायामधील केंद्रात बोलताना आणि प्रवचनामध्येही ते या प्रसंगाचा उल्लेख करत असत. मोडक काकींनी दुःख अनिवार्य झालं. त्यांनी एका वृक्षाचे बलिदान अशा शीर्षकाचं एक सुंदर मनोगत लिहून स्वामीजींनी अर्पण केलं. बांधकामाला प्रारंभ झाल्यापासून सुमारे 4-5 महिन्यांच्या अवधीत ते पूर्ण झालं. त्यामध्येही स्वामीजींची क्षिप्रसारिदा वारंवार दिसत असे. रोजच्या रोज बांधकामाची प्रगती स्वामीजींच्या कानावर घालण्याची जबाबदारी सद्भक्त विजयवर होती. सद्भक्त रावत साहेब आणि कॉन्ट्रॅक्टर श्री लेले हे सुद्धा अधूनमधून स्वामीजींनी झालेल्या कामाचा गोषवारा देत असत. जसजसं बांधकाम पूर्णत्वाला आलं तस तशी पुढील कामाची आखणी सुरू झाली. स्वामीजींची इच्छा अशी होती की या वास्तूच्या दर्शनी भागात स्वामी विवेकानंदांचा सुमारे 4-4.5 फुटी पुतळा उभा असावा. त्या पुतळ्याची मुद्रा तेजस्वी असावी आणि एक पाऊल पुढे पडलेलं असावं. वारा पाऊस लागू नये, त्यावर धूळ बसू नये म्हणून तो पुतळा काचेच्या बंद पेटीत ठेवावा असे ठरले. सद्भक्त अभिजित धनफळे यांच्या वडिलांकडून हा पुतळा तयार करण्यात आला. ध्यान मंदिरातील तसंच तसबिरी जशा माया अपार्टमेंटमध्ये आहेत तशाच पण थोड्या मोठ्या आकाराच्या बसवाव्यात असं स्वामीजींनी ठरवलं. नवीन ध्यान मंदिरात उत्तम गाजणे आणि खिडक्यांना सुशोभित पडदे असावेत असे त्यांनी सांगितले. प्रकाश योजना ध्वनी व्यवस्था उत्तम असाव्यात असे स्वामीजीने सुचवले. एवढा मोठा अवनमध्ये मध्यभागी एक मोठे सुंदर झुंबर असावे असा स्वामीजींचा आग्रह होता. सर्व वास्तू तयार होईल तेव्हा वास्तू शांत करावी की कलश पूजन करावे अशा प्रकारची चर्चा केंद्रात सुरू झाली. त्यावर स्वामीजींना विचारले गेले तेव्हा ते म्हणाले, मोडक काका काकीने ही वास्तू अत्यंत प्रेमाने आदराने दिलेली आहे. ही वास्तू मनातच शांत आहे. आपण या जागेत बसून नामस्मरण ध्यान अशी साधना केली की ती वास्तू शांत झाली असा भाव ठेवा. त्यानुसार उद्घाटनाच्या आधी काही काळ युवा केंद्रातील साधकांना निरोप पाठवून एका संध्याकाळी बोलावून घेतलं. 60-70 साधक उत्साहाने जमा झाले. स्वामीजी त्या दिवशी बोलताना म्हणाले, तुम्हाला यासाठी बोलवलं आहे की या जागेत इथून पुढे जी साधना होणार आहे त्या साधनेला आपण आजपासून सुरुवात करूया. असं म्हणून नंतर त्यांनी 15-20 मिनिटे श्रीराम जयराम जय जयराम हे नाम सांगितलं. असं अत्यंत प्रेमाने सामूहिक नामस्मरण झाले. त्यानंतर 15-20 मिनिटे सामूहिक ध्यान झाले. स्वामीजींनी सद्भक्त विलास दादाला सामूहिक भजने सांगायला सांगितले. सर्वांनी ती भावात रंगून जाऊन म्हटली. हे सर्व झाल्यावर स्वामीजी अत्यंत समाधानाने उद्गारले, आज आपल्या दृष्टीने या नवीन जागेची वास्तू शांत झाली. इथे येणारे सर्व साधक या ठिकाणी येऊन शांत होतील. इथे आपण जास्तीत जास्त अंतर्मुख होऊन साधनेचा अभ्यास करायचा आहे. मी इथे वासुदेवानंद सरस्वतींची ओवीस लिहून ठेवणार आहे. बडबड वृथा का करावी, मौन मुद्राची धरावी, सोहम शब्दाची जपावी पवन माळ. स्वामीजी त्या नवीन वास्तूत किती अनन्यसाधारण महत्व देत होते याची सर्वांना जाणीव झाली. श्रीकृष्ण अर्पण असतो.
हरी हरी. अभिजित ये अभंग म्हण. सावळा सकुमार, सावळा सकुमार, लावण्य त्रिभुवनी अवचिता आंगणी देखिला रया. सावळा सकुमार, लावण्य त्रिभुवनी अवचिता आंगणी देखिला रया. सावळा सकुमार अज्ञानी न दिसे ज्ञानी येऊनी उभा. अज्ञानी न दिसे ज्ञानी येऊनी उभा. विज्ञाने सी शोभा दावीरया, विज्ञाने सी शोभा दावीरया, दावीरया सावळा सकुमार, लावण्य त्रिभुवनी अवचिता आंगणी देखिला रया सावळा सकुमार ज्ञान देवा सार सावळीये मूर्ती ज्ञान देवा सार सावळीये मूर्ती निवृत्तीने गुंथी उगविली निवृत्तीने गुंथी निवृत्तीने गुंथी उगविली उगविली सावळा सकुमार लावण्य त्रिभुवनी अवचिता आंगणी देखिला रया सावळा सकुमार
या जोशी काका हरी हरी हरी
तू
माझे संचित तुची पूर्व पुण्य तू माझे प्राचीन पांडुरंगा मौन ग्राधरिने विश्वाचिया जीवन तू माझे सत्कर्म तू माझा स्वधर्म तूची नित्यनेम नारायण तू माझे सत्कर्म तू माझा स्वधर्म तूची नित्यनेम नारायण माझे सत्कर्म तू माझा स्वधर्म तूची नित्यनेम नारायण 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 मौन का धरिले विश्वाचिया जीवन कृपा वचनाची वाट पाहतसे कृपा वचनाची वाट पाहतसे कृपा वचनाची वाट पाहतसे करुणा वोरसे बोला काही करुणा वोरसे बोला काई तुका म्हणे प्रेमळाचा तिरोत्तमा कृपाव तुका म्हणे प्रेमळाचा तिरोत्तमा बोल सर्वोत्तम मजसवे मजसवे मौन का धरिले विश्वाचिया जीवन मौन का धरिले विश्वाचिया जीवन विश्वाचिया जीवन
वा फार सुंदर खूप छान किती दिवसांनी तुम्ही म्हटलेलं ऐकलं हरी हरी बऱ्याच संतांना उदाहरणार्थ गोंदवलेकर महाराज श्रीधर स्वामी महाराज सद्गुरु मिळण्यासाठी खूप शोध घ्यावा लागला आणि कष्टाने सद्गुरु भेटले माझ्यासारख्या साधकाला ज्याची पात्रता त्यांच्या वाऱ्याला उभे राहण्याची पण नाही अगदी विनासायास सहज अतिशय सक्षम असे सद्गुरु आपण भेटलात अनुग्रह दिलात यावरून जर मी किंवा केंद्रातला प्रत्येक साधक असे म्हणालो की मी ह्या संतांपेक्षा जास्त भाग्यवान आहे तर त्यात काही चूक आहे का भले माझी साधना त्यांच्या साधनेच्या तुलनेत समुद्राच्या एका थेंबा एवढी पण नसेल यावर आपण आपले विचार प्रदर्शित करावे अशी अगदी नम्रपणे आपल्या चरणी प्रार्थना कदाचित असे भाव केंद्रातल्या बऱ्याच लोकांचे असतील म्हणून ही प्रार्थना, असा प्रश्न विचारलेला आहे. गोंदलेकर महाराजांना सद्गुरूंच्या भेटीसाठी काय काय करायला लागलं त्यांच्या चरित्रातून आपल्याला समजतं. ते वणवण हिंडले. घर सोडून निघून गेले, सद्गुरू भेटावेत म्हणून घर सोडून निघून गेले. गोंदलेकर महाराज रामकृष्ण परमहंसांना देखील जाऊन भेटले ते. पण रामकृष्ण म्हणाले की मी तुझा सद्गुरू नाही. गोंदलेकर महाराज, मला आता ते चरित्र असं नुकतंच वाचलेलं नसल्यामुळं, पण माझी अशी कल्पना आहे की अक्कलकोट स्वामी महाराजांना देखील जाऊन भेटलेले होते, पण अक्कलकोट स्वामी महाराजांनी त्यांना दाद लागू दिली नाही. सद्गुरू भेटावेत म्हणजे परमार्थ आपल्याला करायचा आहे, आत्मदर्शन आपल्याला हवं आहे, या कारणासाठी गोंदलेकर महाराजांनी वयाच्या किती 15व्या वर्षी घर सोडलेलं होतं आणि खूप वणवण पदरी पडली, काशीला गेले. त्यांना तुकाईच्या रूपाने जेव्हा सद्गुरू भेटले तेव्हा तुकाई सकाळीच असं ओरडायला लागले की चोर येणार आहे, चोर येणार आहे, लुटून नेणार आहे, असं अनाकलनीय ओरडायला लागले. आणि गोंदलेकर महाराजांची परीक्षा देखील तुकाई महाराजांनी फार कठीण कठीण अशा प्रकारे घेतली. शक्यतो आपल्यापासून हा पळूनच जावा अशी वागणूक दिली, तरी देखील गोंदलेकर महाराज तुकाईंच्या जवळ टिकून राहिले, अशी गोंदलेकर महाराजांची कहाणी आहे. श्रीधर स्वामी महाराजांचा असा निश्चय होता की समर्थ हेच आपले सद्गुरू. अगदी लहानपणीच त्यांना प्राचीन परंपरेप्रमाणे सनातन धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी आपला जन्म आहे अशा प्रकारची प्रेरणा होती. माझ्या दर्शनानी देखील, मला कोणी नुसतं पाहिलं देखील तरी त्याला भगवंताची आठवण यावी, इतका सात्विक आणि पवित्र मी बनेन. असं स्वतःचं जीवन घडविण्याविषयी त्यांची प्रेरणा होती. पंडितकर गुरुजींच्या सहवासामध्ये समर्थ हे आपले सद्गुरू हे श्रीधर स्वामी महाराजांच्या बाबत नक्की झालं. आणि समर्थांप्रमाणे ज्ञान प्राप्त करावं, समर्थांप्रमाणे धर्म संस्थापना करावी, समर्थांचा अनुग्रह घ्यावा अशा इच्छेनी घर नव्हतंच, आई आणि वडील दोघंही निवर्तलेले होते. वडिलांनी जी फिक्स्ड डिपॉझिट ठेवलेलं होतं त्याच्या व्याजावर त्यांची उत्तम गुजराण चाललेली होती, शिकत होते, पण त्यांचं या विचारामुळं कशाकडेच लक्ष लागेना. समर्थांची सेवा करावी, समर्थांचा अनुग्रह घ्यावा अशी त्यांची तीव्र प्रबळ इच्छा होती. समर्थ अनुग्रह कसा देणार, समर्थांना जाऊन किती काळ झाला. तर पंडितकर गुरुजी असं म्हणाले की फोटो समोर ठेवून समर्थ अनुग्रह देत आहेत अशी भावना कर, तोच समर्थांचा अनुग्रह असेल. आणि तू साधना कर, दासबोधामध्ये सगळा मार्ग स्पष्ट केलेला आहे, तुला आतून समर्थ मार्गदर्शन केल्याखेरीज राहणार नाहीत. आत्मा राम दासबोध हे ची माझे स्वरूप स्वतसिद्ध असं ज्यांनी लिहून ठेवलं तो समर्थांना गुरु मानून आत्माराम दासबोधाची जर उपासना करेल तर समर्थ त्याला मार्गदर्शन करतीलच करतील या समर्थ वचनावर तू विश्वास ठेव. आणि ठरला मार्ग, वयाच्या किती असतील 17-17 व्या वर्षी ते ज्या दिवशी बाहेर पडले, घरमालकाचं भाडं भरून टाकलं, ज्या फिक्स डिपॉझिटच्या रिसिप्ट्स होत्या त्या फाडून टाकल्या, पंडितकर गुरुजींना देखील हा नैष्ठिक ब्रह्मचारी आणि ब्रह्मचारी व्रताचं पालन करण्याची इच्छा असणारा मुलगा निघालेला पाहून गहिवरून आलं. आपल्या सांगण्याप्रमाणे हा निघून जातो आहे याचं त्यांना भानही होतं. त्यांनी त्यांना छातीशी धरलं आणि इथून पुढे समर्थच तुझी माता, समर्थच तुझे पिता, तुझे रक्षण करता समर्थच होतील असं म्हणाले. आणि एक रुपया दिला की इथून सज्जनगडवर जाईपर्यंत तुला काही मध्ये ज्या अडचणी येतील, तेव्हा रुपयाची किंमत मोठी होती. कात्रजचा घाट ओलांडल्यानंतर एका ओढ्यामध्ये हा रुपया देखील आपल्याला समर्थांखेरीज एक वेगळा आधार आहे आणि असा आधार नको म्हणून श्रीधर स्वामी महाराजांनी त्या ओढ्यात तो रुपया फेकून दिला. पुढे नसरापूरच्या फाट्यावर त्यांना बनेश्वर ठिकाण समजलं म्हणून ते बनेश्वरला गेले आणि बनेश्वरच्या गाभाऱ्यामध्ये समर्थांचा फोटो समोर ठेवून त्यांनी त्यांना विनंती केली आपल्याला अनुग्रह द्यावा अशी. आणि फोटोला कान लावून फोटोकडून म्हणजे फोटोत असलेल्या समर्थांकडून आपल्याला अनुग्रह महावाक्याचा मिळालेला आहे अशी तीव्र भावना केली आणि समर्थांच्या अनुग्रहाने ते तृप्त झाले. आपल्याला अनुग्रह झाला या भावनेमध्ये आता त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला आणि ते सज्जनगडवर गेले. सद्गुरू मिळवण्यासाठी खूप शोध घ्यावा लागला, कष्टानी सद्गुरू भेटले असं म्हटलेलं आहे. माझ्यासारख्या साधकाला ज्याची पात्रता, त्यांच्या वाऱ्याला उभे राहण्याची पण नाही, अगदी विनाशाया सहज अतिशय सक्षम असे सद्गुरू आपण भेटलात, अनुग्रह दिलात. गोंदवलेकर महाराजांना सद्गुरूंची भेट होण्यासाठी म्हणून अति कष्ट पडले, खूप सायास केले. पण गोंदवलेकर महाराजांची भेट होण्यासाठी नंतरच्या लोकांना इतके कष्ट पडले नाहीत. त्यांनी खूप लोकांना अनुग्रह दिले, त्यांना इतके कष्ट नाही पडले. श्रीधर स्वामी महाराजांनी जसे कष्ट उपसले तसे कष्ट श्रीधर स्वामी महाराजांच्या शिष्यांना नाही झाले. कधी कधी असं होतं की आपण जे सात्विक जीवन जगत असतो, महाराजांकडून ज्यांनी अनुग्रह घेतला, श्रीधर स्वामी महाराजांकडून ज्यांनी अनुग्रह घेतला, ते मुळातच सात्विक लोक होते. त्यांना आपली इच्छा आयडेंटिफाय झालेली असेल नसेल इतकी तीव्रपणे की आपल्याला परमार्थच करायचा आहे अशी त्यांची मनीषा त्यांना नीट स्पष्ट झाली असेल किंवा नसेल. पण गोंदवलेकर महाराजांचं दर्शन झालं, श्रीधर स्वामी महाराजांचं दर्शन झालं आणि सात्विक भाव भरून आला. कदाचित श्रवण घडलं असेल, महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडला असेल, त्यांनी अनुग्रह घेतले. त्यांना इतका त्रास झाला नाही सद्गुरु भेटीसाठी। आता गोंदवलेकर महाराजांकडून अनुग्रह घेतलेले जे भाग्यवान साधक होते, जे तुलनेने गोंदवलेकर महाराजांपेक्षा जास्त भाग्यवान निघाले की त्यांना गुरु आपोआपच भेटले, त्यांनी आत्मदर्शनाच्या दिशेने फार मोठी झेप घेतल्याचं दिसलं नाही। कडकडून भूक लागल्यानंतर जेवणामुळे जे अन्न पचतं ते आणि त्याचा शरीराला उपयोग होतो ते ही वेगळी गोष्ट आहे। सहज मिळतं तसं तुम्ही चार गोष्टी करता, त्याच्यात अजून एक परमार्थाचा मानाचा तुरा तुमच्या मुकुटामध्ये कदाचित खोवला जात असेल, तुम्हाला तितकी आस्था किंवा तळमळ आहे असं समजणार कसं? त्यामुळे कृपा करून या संतांपेक्षा आपण जास्त भाग्यवान आहोत असं समजू नका। तळमळ न लागता जे मिळतं ते मोठ्या महत् प्रयासांनी सिद्धीला न्यायला लागतं, कारण तळमळ न मिळता प्राप्त झालेलं आहे ते पुढे जाऊन किती काम देणार आहे कोण जाणे। स्वामी माधवनाथांना आपले ज्ञानेश्वर हेच सद्गुरू आहेत, प्रथम समर्थ हे सद्गुरू आहेत, नंतर ज्ञानेश्वर हे सद्गुरू आहेत असा भाव होता। आणि ज्ञानाने किंवा ज्ञानाच्या विचारांनी त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी एक समाधान होतं, ते साधना करत होते, साधनेनी एक विशिष्ट उंची देखील त्यांनी प्राप्त केलेली होती। पण त्यांचं हे जे जीवन होतं, या जीवनात सद्गुरु भेटीच्या आधीची गोष्ट, स्वरूपानंद भेटल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला रिसेप्शनला न जाता ज्ञानेश्वरी प्रवचन केलं हे आधी झालेलं नाहीये। त्यांची जी तळमळ होती परमार्थाकरता आणि त्यांचे जे महत् प्रयत्न होते परमार्थाकरता ते आधीपासून होते। स्वरूपानंद भेटल्यानंतर त्यांना ज्ञानेश्वरीमध्ये जी ज्ञान लक्षणं, भक्त लक्षणं, कर्मयोग्याची लक्षणं, स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत, ती मूर्तिमंत या पलंगावर बसलेली आहेत असं जाणवलं। स्वामी माधवनाथांची जी तळमळ होती, ती तळमळ त्यांनी स्वतः केलेल्या अभ्यासानी, चिंतनानी, ज्ञानाच्या विचारांनी, तसंच साधनेनी शमवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केलेला होता। स्वरूपानंदांकडे एक प्रकारे ते जवळपास तयार होऊन गेले, तरी देखील स्वरूपानंदांकडे गेल्यानंतर ते स्वरूपानंदांच्या प्रेमानी अक्षरशः वेडे झाले। त्यांना सारखे स्वरूपानंदच दिसू लागले। पुण्यात आल्यानंतर देखील त्यांच्या निरूपणाचा रोख संपूर्ण बदलून गेला। मी वयाच्या 16व्या वर्षी शिवाजीराव भोसल्यांना जाऊन भेटलो, त्यांची व्याख्यानं त्याच्या आधी ऐकलेली होती आणि इतकं अस्खलित आणि ज्ञान विचाराचं प्रतिपादन करणारं, निरनिराळ्या संतांचं सम्यक चरित्र सांगणारं आणि अगाध वक्तृत्व, त्यांनी अतिशय भारावून गेलेलं होतं। मी त्यांच्या घरी गेलो फलटणला जवळ राहत होतो बारामतीला, त्यामुळं मला ते म्हणाले की हे नुसतं भाषण आहे. स्पष्टपणाने असं म्हणाले, किती प्रामाणिक असतील बघा, माझी जी वाणी आहे ते केवळ भाषण आहे, तुला कोणी सद्गुरू भेटल्याशिवाय होणार नाही. तुला जर इच्छा असेल तर कोणी सद्गुरू तुला भेटले पाहिजेत. मी त्यांना असंही विचारलं नाही की कोण आहेत सद्गुरू काय, बर म्हणून मी तिथून बाहेर पडलो, कारण त्यांचं व्यक्तिमत्व एवढं उत्तुंग होतं आणि बोलायला जेमतेम 5 मिनिटं मिळालेली होती. आत गेलो आणि बाहेर आलो. माझे एक शिक्षक होते टंगसाळे म्हणून त्यांचं आडनाव. ते टंगसाळे मला म्हणाले की तुला एवढी ध्यानाची ओढ दिसते, 11वी आणि कॉलेजच्या पहिल्या वर्षाला ते मला इंग्रजी शिकवत असत, तर तू खरं म्हणजे आमच्या उपळेकर महाराजांना जाऊन भेट असं म्हणाले, किंवा गुळवणी महाराजांकडे जा. पावसकर म्हणून माझे शिक्षक होते, ते म्हणाले की खरं तू स्वरूपानंदांकडे जायला पाहिजे पावसला. '1974 साली या सगळ्या गोष्टी मी ऐकत असताना आणि कुतूहल असताना या चारही संतांनी देह ठेवला, त्याच्यात श्रीधर स्वामी महाराज, उपळेकर महाराज, स्वामी स्वरूपानंद आणि गुळवणी महाराज. माझा मामेभाऊ हा सुधीर दातार, तो मला म्हणाला की तू ये, मी तुला गुळवणी महाराजांकडे घेऊन जातो. पण मी पेपरमध्ये वाचलं की या सगळ्या संतांनी देह ठेवला. या प्रत्येक बातमीनंतर वर्षभरात पुढमाग यांनी देह ठेवले. एकाच वर्षी मी प्रत्येक दिवशी रात्री रडलो. '17 वर्षाचं वय होतं. आपणहून कुठं पावसला जाण्याचं वय नव्हतं त्या काळात, आणि एवढे पैसे घरात मागायचे प्रवासाकरता अशी आमच्या घरी परिस्थितीही नव्हती. मी स्वामीजींकडे आलो आणि दुकानात गेलो, स्वामीजी प्रवचन करतात हेही माहीत नव्हतं, दुकानात त्यांना भेटायचं असा नित्यक्रम सुरू झाला. आणि त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही असे 6 महिने मी गेलो. साधारण जुलैमध्ये मी प्रथम त्यांच्याकडे गेलो. डिसेंबरमध्येच दत्तजयंतीच्या आधी गुरुचरित्राचं पारायण मी केलं. मी त्याच्या आधी 2 वेळा पारायण केलेलं होतं. दोन्ही वेळेला सद्गुरू भेटावेत अशी इच्छा म्हणून पारायण केलं. '76 सालचं ते पारायण देखील मी याच हेतूनी केलं. मी रोज जात होतो, ते सद्गुरू होते पण मला माहीत नव्हतं की हे सद्गुरू आहेत आणि हे अनुग्रह देतात. त्या दिवशी सकाळचं पारायण संपलं, ते चक्री पारायण म्हणून ओंकारेश्वराला चालत असे, अजूनही चालत असेल तशी माझी 6 ते 8 अशी वेळ होती पारायणाची. 8 वाजता पारायण संपून मी 8:30 घरी आलो आणि 9 वाजता दुकानात गेलो आणि तिथं बसल्यावर मला रडायला यायला लागलं. खाली मान घालून बसलेलो होतो. एक पवित्र गोष्ट हातून झाली असं पारायणानंतर भाव होता आणि स्वामीजींचे असे ठेवलेले पाय दिसत होते. डोळ्यात भरून आलेलं पाणी त्याचे थेंब खाली पडले. स्वामीजींनी मला विचारलं की ते मला आहो जाओ म्हणत असत. ते मला म्हणाले तुम्हाला काही होतंय का, आपण का रडताय असं मला म्हणाले. मी त्यांच्याकडे वर पाहून म्हटलं की मी गुरुचरित्राचं पारायण केलं आणि सद्गुरु भेटावेत या उद्देशाने केलं असं म्हणून मी रडू लागलो. तेव्हा त्यांनी मला एकदम ओढून घेतलं जवळ पायावर त्यांच्या. मी डोकं ठेवलं, थोपटलं आणि मला म्हणाले तुझी परीक्षा संपली की मग मी तुला सांगेन. पण मला ते अनुग्रह देतात हे माहीत नसल्यामुळे ते मला म्हणाले मी तुला ध्यानाची प्रक्रिया सांगेन. अनुग्रह हा मागितल्याशिवाय मिळत नाही. यथावकाश माझी परीक्षा झाल्यावर त्यांनी मला अनुग्रह दिला. आपण तळमळीशिवाय आलो तर आपण जागचे खूप हलतो असं समजू नका. तळमळीशिवाय जे आलेले आहेत आणि ज्यांना सद्गुरू मिळालेले आहेत ते भाग्यवानच, कारण त्यांना पायपीट करावी लागली नाही. पण आता ते परमार्थाकरता जेवढी पायपीट करणं आवश्यक आहे तेवढं करतील असं सांगता येत नाही. त्यांचं जीवन नक्की सात्विक राहील, चांगलंच राहील, ते प्रगतीही करतील. पण तेवढं एकच आपल्याला हवंय असं जोपर्यंत व्यक्तीला वाटत नाही तोपर्यंत तो तसे प्रयत्न करत नाही अशी वस्तुस्थिती आहे. हो का? ये श्रेयस अभंग माणिक.
श्रीराम गुरु भजनी रंगे मन हो रंगे मन, गुरु भजनी रंगे मन कैसी भूख कैसी तहना हो, कैसी भूख कैसी तहना हो, गुरु भजनी रंगे मन हो रंगे मन, गुरु भजनी रंगे मन कई चारा है अहम भाव, कई चारा है अहम भाव, नुरे काम क्रोधाठाव, नुरे काम क्रोधाठाव, कैची भूक कैची तहन हो, गुरु भजनी रंगे मन हो रंगे मन, गुरु भजनी रंगे मन गेले गेले मी तू पाणा, गेले गेले मी तू पाणा, अवघा झाला नारायण अवघा झाला नारायण हो गुरु भजनी रंगे मन हो रंगे मन गुरु भजनी रंगे मन सद्गुरु कृपे मे संपन्न सद्गुरु कृपे मे संपन्न सर्वभावे माधवलीन सर्वभावे माधवलीन हो गुरु भजनी रंगे मन ओ रंगे मन गुरु भजनी रंगे मन रंगे मन रंगे मन हरि ओम
हरि हरि वाह त्यामुळे जे सहज मिळतं ते सहज मिळालं म्हणून भाग्य आणि प्रयत्न न केले म्हणून तसे प्रयत्न करणं हे मात्र ज्याला त्याला करावंच लागतं नाही केले तर ते नुसतं मिळालं म्हणून काही होत नाही असं मी तुम्हाला अगदी नक्की सांगेन. नरेंद्र आणि राखाल या दोघांना जी तळमळ लागलेली होती त्याचं वर्णन अशक्य आहे. ज्याला तळमळ लागली तोच ते गाठतो त्याच्या जीवनामध्ये तो गाठल्याखेरीज राहत नाही आणि तळमळीशिवाय ज्याला लाभलंय तो आपलं मिळालं एवढंच समजतो. त्यामुळं एका बाजूनी भाग्यवान समजा स्वतःला आणि दुसऱ्या बाजूनी आपण बेसावध होत नाही आहोत ना हे जरूर पहा. आपला संवेग कदापि कमी होऊ न देणं हे ज्यांनी त्यांनी करायचं आहे आपण या संतांपेक्षा नक्की जास्त भाग्यवान आहोत. जसं गोंदवलेकर महाराजांपेक्षा गोंदवलेकर महाराज ज्यांना सहज भेटले ते जास्त भाग्यवान होते. श्रीधर स्वामी महाराजांपेक्षा श्रीधर स्वामी महाराज ज्यांना सहज भेटले ते भाग्यवान होते. त्या भाग्याचं त्यांनी केलं काय हा प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो मला कोणाला कमी लेखण्यासाठी किंवा डिवचण्यासाठी मी बोलत नाहीये धोक्याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून मी बोलतोय की हे जे मिळालेलं आहे ते मिळणं आणि मिळालेलं वाढवणं आणि वाढवलेलं जतन करून ठेवणं आणि असं जीवनाच्या अंतापर्यंत करणं हे फार मुश्किल आहे. स्वामीजी सांगत असत तो परमार्थ सोपा नाहीये तो अनुसरायला सोपा असं वाटतो पण तो सोपा नाहीये. उदाहरणार्थ प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही तुम्ही करू शकता याच्यामध्ये मनुष्य एक प्रकारे खुश होतो पण तुमचं तुम्हालाच भान ठेवायला लागेल की प्रपंचाच्या मर्यादा काय आणि तो किती महत्व देऊन करायचा आहे आणि परमार्थ आपल्याला किती टोकाचा करायचा आहे हे तुमचं तुम्हाला ठरवायला लागेल. कारण प्रपंचामध्ये इतके नाजूक क्षण येतात मोहाचे क्षण येतात लोभाचे क्षण येतात प्रपंचामध्ये मनुष्य कुत्र्याच्या प्रेमात पडलेला आढळतो. कुत्रं जे जर कुत्रं मेलं तर घरातला एखादा माणूस मेला असं त्याला वाटतं इतकं प्रेम जडतं. परमार्थ करायचा असेल तर स्वतःच्या देहापासून देखील दूर राहायला पाहिजे. मग अशी आपण झाडावरच्या प्रेमाचं वाचलं ऐकलं ही अशी प्रेम परमार्थाकरता अयोग्य आहेत. म्हणून कधी तुम्ही असं झाडाचं प्रेम, कुत्र्याचं प्रेम आणि मग जिवंत माणसांचं, आपले जे नातेवाईक आहेत, आपली पत्नी, आपला पती, आपली मुलं, आपली नातवंड, संसार, त्याच्या मर्यादा, याच्या संबंधी जर तुम्हाला काही कळलं नाही तर तुम्ही ढिम्म इकडून तिकडे हलणार नाही, हे अगदी नक्की समजा. हे तू सकळ जाण मावेची, अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुख दुःखाची सांगाती नव्हे की, ही काही केवळ प्रवचनात बोलण्याच्या गोष्टी नाहीयेत. परमेश्वराखेरीज इतर गोष्टींकरता किती कष्ट करायचे आहेत, प्रपंचाकरता, पैसे मिळवण्याकरता, कोणत्या वयामध्ये किती, हे जर तुम्हाला समजलं नाही आणि तुम्ही म्हणत असाल की इतकी वर्ष झाली अनुग्रह घेऊन, तर तुम्हीच तुमचा विचार करायचा आहे का झालं नाही. तुम्ही ते केलं तर मनापासून. अंबोराव महाराजांना सांगितलं की दृष्टी इथं लावून बस, तर 8 दिवसांनी अनुग्रह घ्यायला तयार नव्हते. उमदीकर महाराज म्हणाले, तो जो तंबाखू खात बसलाय पारावर त्याला पकडून आणा. ते अंबोराव महाराज तंबाखू खात बसलेले होते, 2 पैलवान पाठवले आणि पकडून आणलं आणि मी तुला अनुग्रह देणार आहे. ते म्हणे, महाराज असलं काही माझ्याबाबत करू नका, मी एकदा एका गोष्टीत सापडलो की फार सापडतो, मला हे असलं सापडायचं नाहीये. महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला आणि म्हणाले, इथं दृष्टी लावून बस. 7 दिवसांनी अंबुराव महाराज भेटायला आले, म्हणाले, तुमच्या अनुग्रहाने हे माझं काय करून ठेवलं, माझ्या डोळ्याची खाचरं झाली, माझे डोळे जायची वेळ आली. ते म्हणे, काय झालं, तुम्ही सांगितलं इथं दृष्टी लावून राहा, मी इथं दृष्टी लावून राहिलोय, हे डोळे बघा कसे लाल झालेत आणि सुजलेत. 24 तास 7 दिवस काय जो झोपेत वेळ कदाचित गेला असेल ते सोडून ते इथं दृष्टी लावून राहिले. त्यांना सहजच मिळाले ते ना सद्गुरू, पकडून आणून अनुग्रह दिला. तर महाराज असं म्हणाले की अंबुराया, इतकं 24 तास पाहण्याची काही आवश्यकता नाहीये. सकाळी 3 तास, दुपारी 3 तास आणि रात्री 3 तास एवढी साधना पुरे. तुम्ही तुमच्या वेळा पहा तपासून. म्हणून आपल्याला कोणा संतांपेक्षा भाग्यवान समजत असताना केवळ अनुग्रह मिळाला याच्यावर भाग्य तोलू नका, असं मी तुम्हाला सांगेन. तुमच्या प्रयत्नांशी त्याचा संबंध आहे. भाग्य तर आहेच, जेव्हा सद्गुरू असे विनासायास मिळतात तेव्हा भाग्य आहेच आहे, पण त्या भाग्याचं आपण काय करतो हा मूळ मुद्दा आहे. भले माझी साधना त्यांच्या साधनेच्या तुलनेत समुद्राच्या एका थेंबा एवढी पण नसेल, का बरं? तुम्हाला एका समुद्राच्या थेंबा एवढी साधना करायला कोणी सांगितले? त्यांच्यासारखी साधना करायला कोणी अडवलंय? म्हणून प्रपंच आणि परमार्थ करणं अवघड आहे. एक बॅलन्स जर राहिला तर सोपा आहे, पण परमार्थाचा जो वेळ आहे तो दरवेळेलाच काढून प्रपंचाकडे लावण्याने कधीही तुम्हाला यश मिळणार नाही. एक जो ठराविक वेळ आहे तो द्यायला नको. तसं जर तुम्ही कराल तर परमार्थ हा अतिसुलभ आहे, इतका अवघड नाहीये. आणि सद्गुरूंची भेट झालेली आहे. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम, प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम, मयानुकूलेन नभस्व तेरितम, पुमान भवाब्धी न तरेस आत्महा. किती अनुकूलता लाभलेली आहे, नरदेह प्राप्त झालेला आहे. अतिशय दुर्लभ असा नरदेह सुलभतेने मिळालेला आहे. गुरुकृपेचे अनुकूल वारे वाहत आहेत, स्वतः गुरु कर्णधार आहेत. माझ्याकडे येण्यासाठी सगळी अनुकूलता लाभलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जो स्वतःचा उद्धार करून घेणार नाही तो आत्मघातीच समजावा असं वचन आहे. त्यामुळे तुम्ही तुमची साधनं वाढवा. हे सगळं जर सहज मिळालंय तर अजून काय हवंय आपल्याला? तुलनेपेक्षा या संतांपेक्षा आम्ही केवळ भाग्यवान आहोत असं म्हणण्यापेक्षा जे अंतिम भाग्य आहे त्या भाग्याकडे आपण जाऊ. त्याच्याकरता मी तुमच्या बरोबर आहे, पण करायचं आहे तुम्हालाच. यावर आपण आपले विचार प्रदर्शित करावे अशी अगदी नम्रपणे आपल्या चरणी प्रार्थना. कदाचित असे भाव केंद्रातल्या बऱ्याच लोकांचे असतील. खरंच आहेत, माझेही असेच भाव आहेत. मलाही तसे तुलनेने सद्गुरू सहजच मिळालेले आहेत. मला तळमळ लागलेली होती तरी देखील सहजच मिळाले, आणि वयाच्या अतिशय अलीकडच्या काळात 19व्या वर्षी मी त्यांच्याकडे आलो. आपणही आपल्या ज्या ज्या वयाच्या पण परमार्थापेक्षा अन्य काही मनात आहे आणि परमार्थही करतो आहे अशी परिस्थिती असेल तर अन्य काही नक्कीच मिळेल, कारण ते अल्प प्रयत्नांनी मिळतं. परमार्थही मिळवायचा असेल तर जरा कष्टसाध्यच आहे. मात्र कष्टसाध्य आहे हे असाध्य नाहीये. अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर तुम्ही भाग्यवानच आहात आणि त्या भाग्याचा तुम्ही फायदा उठवायला पाहिजे असं मला वाटतं. हरिओम. तसं एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.